पुढची नोंद आहे जलीय वनस्पती, इंग्रजीमध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स. पाण्याखाली पाणथळ जागी चिखलात आणि जलसंपृक्त मृदेत वाढणाऱ्या वनस्पतींना जलीय वनस्पती म्हणतात. या वनस्पतीमध्ये पाण्यात वाढण्यासाठी अनुकूलन घडून आलेलं असतं. जलीय वनस्पतीमध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात. काही वनस्पती स्वयंपणे पाण्यावर तरंगतात, काही पूर्णपणे पाण्याखाली वाढतात, काहींची मुळं तसंच खोडाचा भाग पाण्यात तर पानं पाण्यावर असतात. काही हवा आणि चिखल यात वाढतात. या वनस्पतींच्या उतीमध्ये साठलेल्या हवेचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळं त्यांची मुळं खोड, पानांचे देठ वगैरे स्पंजाप्रमाणे सच्छिद्र असतात. त्यांच्या मुळांची वाढ कमी असते. त्यांच्या शरीरात काष्ठाचे आणि दृढतीचे प्रमाणही कमी असते. त्या समूहाने वाढतात. त्यांच्यात शाकीय पुनरुत्पादन वेगानं घडून येतं, मात्र लैंगिक प्रजननाचं प्रमाण कमी असतं. या वनस्पतींचे त्यांच्या दृश्यरूपावरून पुढील प्रमाणे वर्गीकरण करतात. उभयवासी जलवनस्पती, इंग्रजीमध्ये याला ॲम्फिफाइट असं म्हणतात. या वनस्पतीमध्ये पाण्याखाली तसंच जमिनीवर राहण्यासाठी अनुकूलन घडून आलेलं असतं. उदाहरणार्थ पिस्टिया कमळ. स्तंभ वनस्पती, इंग्रजीमध्ये याला इलोडिड असं म्हणतात. यांचं जीवनचक्र पूर्णपणे पाण्याखाली असतं किंवा त्यांची फक्त फुलं पाण्याच्या काठावर असतात. उदाहरणार्थ हायड्रिला, इलोडिया, व्हॅलिसनेरिया. तिसरा प्रकार आहे गुच्छ वनस्पती किंवा आयसॉयटिस. यांचे जीवनचक्र पूर्णपणे पाण्याखाली असतं. उदाहरणार्थ काही नेचे, शैवाल. चौथा प्रकार आहे लवणोद्भिद म्हणजे हॅलोफाइट. या लवण वनस्पती असून त्यांची मुळं पाण्याच्या तळाशी असतात, परंतु पाणे पाण्याच्या काठाला असतात. उदाहरणार्थ पाणकणीस, लवाळा वगैरे. पाचवा प्रकार आहे कमळ सदृश्य किंवा निम्फीड. या वनस्पतींची मुळं पाण्याच्या तळाशी असतात, परंतु पाने आणि फुले पृष्ठभागावर तरंगत असतात. उदाहरणार्थ कमळ, शिंगाडा, पाणलवंग इत्यादी. सहावा आणि शेवटचा प्रकार आहे महाप्लवक किंवा प्लिस्टॉन. या संवहनी वनस्पती पाण्यात स्वैरपणे तरंगत असतात. उदाहरणार्थ समुद्रपालक, कारा इत्यादी. जलीय वनस्पती मृत पावल्यानंतर कुजून आणि बुडून पाणी दूषित करतात, तसंच जैविक ऑक्सिजनाची गरज वाढवतात. अशा भागातील पाण्याची खोली कमी झाल्यामुळं पाणी उथळ होतं. जलीय वनस्पतींची वाढ हे जलप्रदूषणाचं दर्शक आहे. अशा प्रदूषित पाण्यातील जीव मरतात, त्यामुळं पाण्याला दुर्गंधी येते. तसेच त्या पाण्यात उपद्रवी कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. यातील काही वनस्पती जल तणे म्हणून ओळखली जातात. ही नोंद इनामदार अ चिम यांनी लिहिली होती.